आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. उद्योग आणि मानवीय कार्यातील अग्रणी रतन नवल टाटा यांचं निधन. दूरदृष्टी असलेलं अद्वितीय व्यक्तिमत्व हरपल्याची देशभरात भावना. पंतप्रधानांच्या हस्ते राज्यातील 7,600 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी. 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्घाटन. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात प्रमुख व्याजदर जैसे थे. आणि T20 क्रिकेटमध्ये भारतीय महिला पुरुष संघांचे विक्रमी फरकानं विजय. आता सविस्तर बातम्या. भारतीय स्वातंत्र्योत्तर काळात उद्योगासह देशाच्या जडणघडणीत सोज्वळ मानवीय योगदान देणारे रतन नवल टाटा यांचं काल मुंबईत निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. जीवन कार्य अंकित करण्यासाठी शब्दही तोकडे पडतील असं उत्तुंग व्यक्तिमत्व रतन नवल टाटा यांना लाभलं होतं. त्यांनी ते आजीवन सार्थकी लावलं.
भारताच्या सर्वोच्च उद्यमी आणि कोट्यधीशांमध्ये रतन टाटा यांनी स्वतःच अतिशय वेगळं स्थान निर्माण केलं. बहुतांश मान्यवर उद्योजकांच्या तुलनेत आपल्या संपूर्ण टाटा समूहाचं 2 दशकांहून अधिक काळ नेतृत्व करताना त्यांनी अद्वितीय दूरदृष्टी, भक्कम नैतिकता दाखवत तसंच महत्वाकांक्षी जागतिक अधिग्रहण करताना अतिशय संयत प्रतिष्ठा आणि लालित्यानं परिवर्तन घडवलं. भारताच्या आर्थिक इतिहासात टाटा समूहाचा वारसा लक्षणीय तर आहेच, त्यातील रतन टाटा यांची ऐतिहासिक भूमिका निसंशय अधोरेखित राहील. स्थापत्यशास्त्र मध्ये पदवी प्राप्त रतन टाटा 1962 टाटा समूहात कार्यरत झाले. 1981 टाटा उद्योगाचे ते अध्यक्ष झाले. 1991 ते 2012 पर्यंत टाटा सन्सचे अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी समूहाचा महसूल अब्जावधींवर नेला. जनसामान्यांची कार टाटा नॅनोच्या आविष्कारासह प्रवासी वाहन विभागात टाटा मोटर्स त्यांनी पुढे आणली. चहा, शीतपेय, दूरसंचार, दागिने, एअर इंडिया, एक ना अनेक क्षेत्रांमध्ये टाटा उद्योग त्यांच्या भविष्यवेधी नजरेतून विस्तारला. आम्ही पोलाद देखील निर्माण करतो असं नम्रपणे सांगणाऱ्या टाटा परिवाराप्रमाणे समाजासाठीचं आपलं देणं ते सातत्यानं देत राहिले. शिक्षणापासून आरोग्यापर्यंत लक्षावधी लोकांच्या जीवनाला स्पर्श करून त्यांनी अनेक गावांमध्ये परिवर्तन घडवून आणलं. अनेक पुरस्कारांच्या पलीकडले पुरस्कार रतन नवल टाटा यांनी आपल्या आजीवन कार्यातून मिळवले, अजरामर केले. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मंदार कुलकर्णी, पुणे.
रतन नवल टाटा यांच्या पार्थिव देहावर आज संपूर्ण शासकीय इतमामानं अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राज्यात आज एक दिवसाचा दुखवटाही जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल राज्यातील 7,600 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची दूरस्थ पद्धतीनं पायाभरणी करण्यात आली. नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळ अद्ययावत करण्याचा यात समावेश आहे. शिर्डी विमानतळाच्या नव्या एकात्मिक टर्मिनल इमारतीच्या कामाचीही पंतप्रधानांनी पायाभरणी केली. मुंबई, नाशिक, जालना, अमरावती, गडचिरोली, बुलडाणा, वाशिम, भंडारा, हिंगोली आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ इथल्या 10 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचं कार्यान्वयन देखील काल पंतप्रधानांनी केलं. याशिवाय मुंबईतल्या भारतीय कौशल्य संस्थेचं तसंच राज्यातल्या विद्या समीक्षा केंद्रांचं उद्घाटनही काल मोदी यांच्या हस्ते झालं. नाशिक इथल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटनाबद्दल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानिटकर प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाल्या,
आजचा दिवस मोलाचा आहे, सुवर्ण अक्षरात लिहिण्यासारखा आहे. कित्येक वर्ष एक इच्छा होती नाशिकवासींना की आपल्याकडे एक वैद्यकीय महाविद्यालय असावं शासकीय, आणि ते आज शक्य झालंय. खूप अडचणी आल्या, खूप गडबड होत्या, खूप प्रॉब्लेम झाली, पण आपल्या पालकमंत्रींनी आणि सगळे आमदार, खासदार, आपल्या सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन, MEDD डिपार्टमेंट, सगळ्यांनी इतकी मदत केली प्रत्येक वेळेला, आणि खास कर आपले पालकमंत्री दादाजी भुसे, त्यामुळे आपल्याला आज हा सुवर्ण दिवस मिळालाय.
वाशिम इथं वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्याबद्दल नर्सिंगचं प्रशिक्षण घेत असलेल्या सायली अवचार या विद्यार्थिनीनं समाधान व्यक्त केलं. ती म्हणाली,
मला सांगताना अतिशय आनंद होत आहे की जे आमच्या वाशिम शहरामध्ये जे कॉलेज होते ते फक्त एक JLM किंवा ANM अशा स्पेसिफिक कॉलेज होते. आम्हाला जे बाहेर गावी जावं लागत होतं तिथे आम्हाला जायची आता गरज नाही. आम्ही इथे वाशिममध्येच आमचं शिक्षण पूर्ण करू. आदरणीय नरेंद्र मोदी यांना आमचं त्रिवारावंदन आहे.
हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत कृत्रिमरित्या पोषण मूल्याने युक्त अर्थात फोर्टिफाईड तांदळाचा मोफत पुरवठा डिसेंबर 2028 पर्यंत सुरू ठेवण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं काल मंजुरी दिली. रक्ताल्पता आणि सूक्ष्म पोषक घटकांच्या कमतरतेची समस्या कमी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. फोर्टिफाईड तांदळाचा पुरवठा करण्याच्या योजनेसाठी 17,082 कोटी रुपयांच्या वर खर्च अपेक्षित आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेनं पतधोरणाच्या सलग 10व्या आढाव्यात व्याजदरात कोणतेही बदल न करण्याचा निर्णय काल घेतला. यामुळे रेपो दर पूर्वीप्रमाणे 6.5% स्थायी ठेव सुविधा अर्थात स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी दर 6.25% आणि मार्जिनल डिपॉझिट फॅसिलिटी दर 7.75% राहणार आहे. यावेळच्या चलनविषयक धोरणात चलन फुगवट्याबाबत सध्या तटस्थ भूमिका स्वीकारण्याचा निर्णयही पतधोरण समितीनं घेतला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे. या योजनेसाठी 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच सध्या दिली जात असलेली दरमहा 1,500 रुपयांची रक्कम वाढवत जाऊन टप्प्याटप्प्यानं 3,000 करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल राज्यस्तरीय वचनपूर्ती कार्यक्रमात रायगड जिल्ह्यातील मोरबा इथं दिली. नागपूर इथली पोहरा नदी दक्षिण नाला क्षेत्रामधून वाहत असलेल्या सांडपाण्यामुळे अत्यंत प्रदूषित झाली आहे. हे प्रदूषण कायमस्वरूपी बंद करण्यासाठी तसंच नैसर्गिक जलस्रोत अबाधित राखण्याकरता 957 कोटी रुपयांचा नदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प राबवण्यात येणार आहे. नागपूरचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ही माहिती दिली. सुशोभित रत्नागिरी रेल्वे स्थानकाचं लोकार्पण तसंच सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते जिल्ह्यातल्या खेड, चिपळूण, संगमेश्वर आणि राजापूर इथल्या अन्य रेल्वे स्थानकांचं लोकार्पणही काल दूरस्थ पद्धतीनं करण्यात आलं. क्रिकेट. महिलांच्या टी ट्वेंटी विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत भारतानं श्रीलंकेवर काल दुबई इथं 82 धावांनी विजय मिळवून एक विक्रम केला. त्यामुळे अ गटात भारत क्रमवारी आणि धावसंख्येच्या प्रमाणात वरचढ ठरला आहे. भारतानं केलेल्या 172 धावांचा पाठलाग करताना श्रीलंका संघ 20व्या षटकात सर्ववाद 90 धावा करू शकला. इकडे पुरुषांच्या टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये बांगलादेश विरुद्ध दिल्ली इथं दुसरा सामना भारतानं 86 धावांनी जिंकून 3 सामन्यांच्या मालिकेत विजयी आघाडी घेतली. भारतानं दिलेलं 222 धावांचं उद्दिष्ट गाठताना पाहुणा संघ 20 षटकात 9 बाद 135 धावा करू शकला. तिसरा सामना शनिवारी हैदराबाद इथं होणार आहे. हवामान. राज्यात काल पुणे, नाशिक अशा काही ठिकाणी पावसानं पुन्हा हजेरी लावली. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. उद्योग आणि मानवीय कार्यातील अग्रणी रतन नवल टाटा यांचं निधन. दूरदृष्टी असलेलं अद्वितीय व्यक्तिमत्व हरपल्याची देशभरात भावना. पंतप्रधानांच्या हस्ते राज्यातील 7,600 कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी. 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्घाटन. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात प्रमुख व्याजदर जैसे थे. आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये भारतीय महिला पुरुष संघांचे विक्रमी फरकानं विजय. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.